मी आणि माझं, मी देह आणि देह संबंधित ते माझे, अशा प्रकारची आपल्याला सवय लागलेली आहे. आणि एक प्रकारे व्यवहारतः आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित गुंतूनही गेलेले असतो. त्याचा निर्देश स्वरूपानंदांनी प्रथम केलेला आहे, त्याचा आपण विचार करणार आहोत. ते असं म्हणतात की आपण आपणा पाहो जाता मी देह वाटे सर्वथा, परी देहाची माईक वारता आपण तत्वता आत्मरूप. देहाला ओळखणारा या देहामध्ये जाणीव रूपाने जो आहे तो आत्मरूप आहे. देह विनाशी आहे आणि आत्मा ही जाणीव अविनाशी आहे. पण अहंतेनी हा मीपणाचा नाच चाललेला आहे असं स्वरूपानंद म्हणतात. या मी बरोबर काही माझं माझं अशाही प्रकारचं, जसं माझी संस्कृती, माझा वंश, माझा धर्म, माझा देश, माझी भाषा, माझा वेश, सामान्य विशेष, माझे माझे, माझे घर, माझे धन, माझा पुत्र, माझी सून, माझा देह, माझे मन, नाचवी मी पण ऐसे जीवा. स्वरूपानंद असं म्हणतात की हे सगळं माझं माझं असं म्हणतो पण खरा मी कोण हे जाणत नाही. आपण थोडा वेळ या प्रकारे चिंतन करून मग सद्गुरूंनी केलेला जो उपदेश आहे ते परमात्म तत्वच तू आहेस या उपदेशाचं स्मरण करणार आहोत. त्यानंतर थोडा वेळ श्वासावर सोहम भजन करणार आहोत आणि मग ध्यानपूर्व श्वास जे सोहमचे सद्गुरु घ्यायला सांगतात ते श्वास घेणार आहोत आणि मग ध्यानाला बसणार आहोत. ध्यानामध्ये आपण मनाकडं अथवा विचाराकडं अथवा मनात उठणाऱ्या वृत्तींकडं वेगळेपणाने किंवा साक्षीत्वाने पाहणार आहोत. माझ्या मनात उठणारा विचार मी वेगळेपणाने पाहायचा आहे अशा तऱ्हेने. उदाहरणार्थ मला आज ऑफिसमध्ये जास्त काम पडलं असा विचार आला तर ऑफिसमध्ये जास्त काम पडलं या विचाराकडं वेगळेपणाने पाहायचं आहे. कुठल्याही विचाराकडं अशा तऱ्हेने वेगळेपणाने पाहणं, साक्षीत्वाने पाहणं हे आपल्याला करायचं आहे. स्वरूपानंद अजून एक युक्ती सांगतात ही साक्षीत्व सांभाळण्याची. अशी प्रक्रिया झाल्यानंतर ते असं म्हणतात की सूत गुंतले उकलावे तैसे मन हे उगवावे मानत मानत घालावे मुळाकडे. तरी मधून अधून विचार उठतच राहतात. जो विचार उठेल तो कशाच्या संदर्भात उठला म्हणून आपण त्या विषयाकडे त्याचा विचार करायला जातो. त्याऐवजी स्वरूपानंद म्हणतात की हा विचार कुठून उठला याचा शोध घ्यावा. असं लक्षात येतं की हा विचार माझ्या आतून उठला, माझ्या चैतन्यातून जणू हा विचार उठला. त्याला बाहेर नेण्यापेक्षा मागं वळवून तो जिथून उठला त्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी नेऊन नाहीस करायचं, त्या ठिकाणी नेऊन त्याचा लय घडवायचा. असा लय घडत असताना चिदाकाशामध्ये विचाररहित स्थिती आपोआप निर्माण होते. या विचाररहित स्थितीमध्ये विचाररहित स्थिती पाहणारा मी आहे असा भाव मात्र मधून अधून निर्माण होतो. त्या भावाकडे जर विवेकाने पाहिलं तर असं लक्षात येतं की आलंबन रहित हा मीपणाचा भाव निर्माण होतो आणि जागरूकतेने पाहिलं तर जसा निर्माण होतो तसा तो नाहीसा देखील होतो. जेव्हा तो नाहीसा होतो तेव्हा जीवदशा नाश पावते. तो नाहीसा होतो त्यावेळेला आत्मस्वरूपाचं भान निर्माण होतं. तिथं जे जे दृश्य आपल्याला दिसेल अथवा स्फुरेल अथवा जी जी कल्पना निर्माण होईल तर त्या दृश्याला अथवा त्या कल्पनेला घेऊन मागं यायचं. ज्यांनी ते दृश्य पाहिलं अथवा ज्यांनी ती कल्पना केली त्याच्यामध्ये त्या दृश्याला अथवा कल्पनेला लीन करून टाकायचं. असा अभ्यास मोठ्या निर्धाराने करावा लागतो. हा अभ्यास वारंवार जर केला तर स्वरूपानंद असं म्हणतात की नदी उगमाच्या ठिकाणी जर स्थिरावली पुढे वाहूच दिली नाही तर उगमापाशीच ती सागर होऊन जाईल. तशा प्रकारे विचार नाहीसे झाले आणि उद्भवूच दिले नाहीत तर जिथून विचार उठतात त्या चैतन्यालाच आत्मबोध होईल. नदी उगमी स्थिरावे तरी सिंधुत्व का न पावे तैसे जीवाचे ब्रह्म का न व्हावे या स्थिती राहता असं स्वरूपानंद म्हणतात. अशा प्रकारे जीव ब्रह्मस्वरूप अशा बोधापर्यंत या साधनेने जाता येतं असं स्वरूपानंद सांगत आहेत. आपण ही साधना करणार आहोत. आपण डोळे मिटून सरळ शांत पाठीचा कणा मान मस्तक सरळ रेषेत असावेत. स्वरूपानंदांच्या पत्राप्रमाणे करत गेलं की आपोआप ध्यान चांगलं लागेल असा आपल्याला अनुभव येईल. शांत डोळे मिटून बसलेले आहोत. आपल्याला डोळे मिटून बसलेले असताना देखील देहाची जाणीव होतेच. त्या देहाकडेच आपण थोड्या वेळ पहा. डोळे मिटलेले आहेत, तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही बसलेले आहात हे म्हणजे देह बसलेला आहे हे तुम्ही पाहत आहात. पायाच्या अंगठ्यापासून ते मस्तकाच्या केसापर्यंत नख शिखांत तुम्हाला देहाला तुम्ही कल्पनेने पाहत आहात बसलेले, की ज्या देहाला तुम्ही मी असं समजता त्या देहाला वेगळेपणाने जरा पाहून बघा. तुम्ही जणू दुसऱ्या तिसऱ्या कोणालाच पाहत आहात अशा पद्धतीने पहा. या देहाच्या संबंधी देहाला जसं तुम्ही माझे म्हणत होतात मी म्हणत होतात तसं या देहाशी संबंधित असलेल्यांना कसे माझे म्हणत होतात हेही जरा पहा वेगळेपणाने. स्वरूपानंद असं म्हणतात की माझी संस्कृती माझा वंश माझा धर्म माझा देश माझी भाषा माझा वेश हे जे माझं माझं माझे घर माझे धन माझा पुत्र माझी सून माझा देह माझे मन नाचवी मी पण ऐसे जीवा. हा जो माझे माझे म्हणणं आहे तोही मीपणाचाच खेळ आहे. पहा तुमच्या देहाला दुरून पहा तुमचा संबंध नसल्यासारखे. देहाला मी म्हणतो आणि देह संबंधितांना माझे म्हणतो. त्या देहाला वेगळेपणाने पाहणारा अनेक कोणीतरी एक निर्माण झाला आहे आणि तो देह बसलेला पाहतो आहे. माझे माझे सर्वही म्हणे तरी कोण मी हे नेणे. आता तुम्हाला एक समजलं की देह वेगळेपणाने पाहता येतो पण देह वेगळेपणाने पाहणारा कोण आहे. हा जो वेगळेपणाने देहाला बसलेला पाहतो आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. तुमचा देह बोलतो चालतो काम करतो तेव्हा देहाच्या बुडाशी असणार जे चैतन्य आहे जी सत्ता आहे ती सत्ता कोणाची. तुमच्या लक्षात येईल की सद्गुरू आपल्याला तेच सांगत असतात. ही जी सत्ता आहे ती सत्ता म्हणजे ब्रह्म. ही जी सत्ता आहे ती सत्ता म्हणजे आत्मा देहापासून वेगळा. जीवभावानी ओळखला जाणारा हा मुळात परमात्म स्वरूप आहे. जीवो ब्रह्मैव नापरः अशी श्रुतीच आहे. ही या अफाट जगतामध्ये फक्त सद्गुरूच ही गोष्ट तुम्हाला सांगतात की तू देह मन बुद्धी नाहीस, तू परमात्म स्वरूप आहेस. सद्गुरूंचा उपदेशच असा असतो की ते परमात्म तत्वच तू आहेस. क्षणभर आपण आपल्या सद्गुरूंना आठवू. त्यांनी केलेल्या उपदेशाचं स्मरण करू. ओम तत्त्वम सोहम सहा, ते परमात्म तत्वच तू आहेस. म्हण तोच मी आहे, एक परमात्माच केवळ आहे, असं सद्गुरूंचं वचन. आपल्या मस्तकाच्या पोकळीमध्ये लक्ष द्या. सोहम भावनेनी मी आत्मा आहे, शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूप नामी, हा जो परमात्माच मी आहे तो म्हणजे विकारापेक्षा अत्यंत वेगळा म्हणून शुद्ध स्वरूप असा मी. मस्तक आकाशामध्ये लक्ष आहे आणि आत्मस्वरूपाचं चिंतन करतो आहे. मी शुद्ध स्वरूप आहे, मी विकारवान नाही. मी बुद्ध आहे म्हणजे बोधित झालेला आहे. परमात्म बोधाने परिपूर्ण आहे. शुद्ध बुद्ध नित्य मी अविनाशी आहे. स्वामी स्वतःला जाणलेला. स्व हा परमात्माच आहे हे समजलेला. इंद्रिय मन बुद्धीपेक्षा वेगळा. स्वरूप बोधामध्ये रमलेला. अलिप्त देह मन बुद्धीपासून अलिप्त. कर्मापासून अलिप्त, कर्मफळापासून अलिप्त. देहरहित म्हणून रूपरहित. देहरहित आणि रूपरहित म्हणून नामरहित, न गवसे रूप नामी। असा परमात्माच मी आहे, तोच मी आहे, सोहम हंसः। मी अविनाशी, जाणीवरूप, आनंद, प्रेम, शांती स्वरूप परमात्माच आहे, तोच मी आहे, सोहम हंसः। चिदाकाशात लक्ष आहे, आत्मस्वरूपाचं स्मरण करतो आहे, मी अविनाशी, शुद्ध जाणीव स्वरूप, निश्चिंत, निवांत, निर्भय, निष्काम, आनंद, प्रेम, शांति स्वरूप परमात्माच आहे, तोच मी आहे, सोहम हंसः। अशा प्रकारचं चिंतन एक 4-5 वेळेला आता तुम्ही आपल्याशी करा। चिदाकाशात लक्ष ठेवून आपल्या स्वरूपाचं जे एका वाक्यात आपण स्मरण केलं आणि तोच मी आहे, सोहम अस्मी असं म्हणालो, एवढा सगळा भाव फक्त सोहम या शब्दात आता येऊ दे. कंठापाशी श्वासाकडे लक्ष द्या, नेहमीचा साधा श्वास. श्वासावर एकाग्र व्हा, श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, अशा प्रकारे सोहम भाव ठेवा. आपण परमात्मा असा त्याचा अर्थ. कंठापाशी श्वासावर एकाग्र, सोहम भावानी श्वास घेताना सो, सोडताना हम, असा मनातल्या मनात शब्दोच्चार. आपण परमात्माच अशा प्रकारचा सोहम भाव. अन्य कुठलाही विचार उठू देऊ नका. पाच मिनिट आता मी काही बोलणार नाही. तुमचं लक्ष कंठापाशी आहे, श्वासावर. सोहम भावानी परिपूर्ण, श्वासावर एकाग्र. आता याच सोहम भावानी पण कंठातून म्हणजे मध्यमेतून घशातून खोल श्वास नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत आज्ञाचक्रापर्यंत लक्ष ठेवत घ्यायचा. सो असा उच्चार मनातल्या मनात करत दीर्घ श्वास घ्यायचा. किंचित काळ थांबायचं सोहम भावनेनी आणि हम असं म्हणत सोडायचं. असे 5-7 दीर्घ सोहमचे श्वास नादानुसंधानाकडे लक्ष ठेवून घ्यायचे आहेत. आणि ध्यानाला बसा. मस्तकाकाशामध्ये चिदाकाशामध्ये तुमची सगळी जाणीव शक्ती स्थिर करा. तुमच्या असं लक्षात येईल की काही प्रमाणात श्वास देखील ऊर्ध्वगामी होऊन तिथं स्थिर होतो. श्वास रोधून धरण्याचा उद्देश नाही. तुम्ही परमात्म रूपाने चिदाकाशामध्ये आहात. शुद्ध बुद्ध नित्य स्वामी विकार रहित परमात्म बोधाने संपन्न अविनाशी आणि स्वला जाणलेला स्वरूप बोध युक्त अलिप्त इंद्रिय मन बुद्धी पासून वेगळा कर्म कर्मफळापासून वेगळा न गवसे रूप नामी देहरहित म्हणून रूपरहित नामरहित. अविनाशी जाणीवरूप आनंद प्रेम शांती स्वरूप चिदाकाशात आहात. शब्द रहित विचार रहित परमात्मा भावने मध्ये चिदाकाशात विचाररहित परमात्म भावनेमध्ये शुद्ध बुद्ध नित्य अविनाशी सच्चिदानंद जनासच विचार रहित थांबणं हे शक्य आहे. विचार उठतच नाहीत आणि परमात्मा भाव टिकून राहतो आहे तर मी तसंच थांबायचं आहे. ज्यांच्याबाबत विचार उठतात त्यांनी विचाराच्या माग जायचं नाही. विचार उठलेला समजावा आणि कोणता विचार आहे याच्यापेक्षा तो कुठून उठला असा प्रश्न विचारावा. तुमच्या लक्षात येईल की विचार तुमच्या मधूनच उठला. अबोधात्मक जीवभावातूनच चैतन्यातूनच विचार उठला. विचार तुम्हाला बाहेर घेऊन जाईल पण तुम्ही विचाराचं तोंड आत वळवा आणि जिथं उठला तिथं त्याला नेऊन संपवा. कोणता विचार उठला याच्यापेक्षा कोणाच्या ठिकाणी उठला हे महत्वाचं. तुमच्या लक्षात येईल की माझ्या ठिकाणी उठला, स्वरूपातूनच उठला, त्याला मागं वळवा आणि स्वरूपाच्या ठिकाणी समर्पित करा, विचाराचा लय घडेल. विचाररहितता प्राप्त होईल. विचाराचं लय तुमच्या ठिकाणी झाला, मीच्या ठिकाणी झाला. त्यामुळं केवळ स्वरूपाचं किंवा मीच भान शिल्लक राहील. परत एखादा विचार उठेल, त्यालाही उलटा फिरवा आणि तुमच्यामध्येच नाहीसा करा. परत तुम्हाला विचाररहितता अनुभवाला येईल, हृदयाकाशामध्ये, चिदाकाशामध्ये. विचार संपला की मीची भावना, शुद्ध मीची भावना शिल्लक राहील. तेथे हृदयाकाशी मी पण स्फुरे जीवासी, तेची विवेके, तेची पाहे विवेकेसी जवळ, तव ते निरालंबी स्फुरे, आलंबनाखेरीज आधाराखेरीज तिथं मी उत्पन्न होतो, पुनरपी तेथेच मुरे. आणि ही मीपणाची भावना तिथंच मुरते, नाहीशी होते, तेव्हा मात्र जीवभावाचा लोप होतो. जीवाला ब्रह्मत्वाचा बोध होतो. जशी नदी उगमालाच अडवावी, तसं या स्थितीत राहिलं तर जीव ब्रह्मस्वरूप होऊन राहतो. म्हणून विचार उठला तर त्याला मागं वळवा, तो तुमच्यातून उठला, तुमच्यामध्ये विसर्जित करा. तिथं निरालंब असं मीची भावना शिल्लक राहील. त्या भावनेतूनच परत विचार उठेल, त्याला मागं वळवा आणि मीच्या ठिकाणी विसर्जित करा. निरालंब स्फुरणारा हा मी देखील जेव्हा नाहीसा होतो, तेव्हा जीवभाव नाहीसा होतो आणि ब्रह्मभाव निर्माण होतो. तेथे जे जे दृश्य स्फुरे तेथे सोडूनी होई माधारे, नाना स्वरूप निर्धारे आपण होई जे. आता हेच वारंवार करायचं आहे. विचार उठला की माग वळवायचा, मी मध्ये विसर्जित करायचा आणि होईल ते पाहायचं. हा मीही जातो आणि जीव ब्रह्मतेमध्ये समरस होतो. या अभ्यासाने अतिशय निश्चिंत अशी आत्मस्थिती निर्माण होते. स्वरूपानंद म्हणतात, आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. इतकं देहाचं अवलंबित्व संपूर्ण नाहीस होत. या ध्यानातून आपल्याला बाहेर यायचं आहे. हळूहळू आपल्याला आपला देह परिसर याचं भान निर्माण होईल. सद्गुरूंना मनोमन नमस्कार करू. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या गालाला डोळ्याला स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही. बोला कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की